चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
गुड लक कॅफेवर शिक्का मारायला आम्ही आलोय. त्याचे मालक कासिम हुसेन अली याक्षी माझ्या बरोबर आहेत. हाय अली, वेलकम टू रेड एफ एम.
थँक यू व्हेरी मच. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी इन पुणे.
याक्षी यानी कहां से आप ओरिजिनली?
वी आर ओरिजिनली फ्रॉम इरान. इफ यू सी एन्सेस्ट्रली वी आर फ्रॉम टर्की एंड याक्षी मीन्स अ ग्रुप ऑफ ब्रदर्स. So that is basically a surname and my father.
वहाँ कोई है अभी?
Yes, my sister is there, my brother is partly there, partly less. But from cafe good luck perspective, it's only me. माझ्याशिवाय आता इंडियात कोणी नाहीये आणि आय थिंक आय विल बी द लास्ट जनरेशन टू रन दिस प्लेस.
टर्की आणि इराणमध्ये ओरिजिन असलेला कासिम इतकं छान मराठी बोलतोय, तू कसा शिकलास मराठी इथे?
माझा जन्म पुण्यात झाला, राहिला फर्ग्युसन कॉलेज रोडला, मित्र सगळे ब्राह्मण. पीपल कॉल मी गोखले काका इन्स्टेड ऑफ कासिम.
अरे पण मला एक सांग, म्हणजे तू इथे म्हणतोय तू डेक्कन मध्ये तू वाढलास, मोठा झालास, आणि कारण आमच्याकडे पद्धत आहे कुणी आलं घरी की चहा घेऊन आला असालच असं म्हणता, तसं तुला करता येणार नाही, धंदा बसेल तुझा.
ऑब्विसली मी चहा देतो मी,
तेवढं मात्र तू शिकला नाही तुझ्या मित्र.
नाही नाही नाही,
माझे सुद्धा इथे खूप मित्र आहेत, ते आता ऐकत असतील आणि म्हणत असतील संघ्या टिंब 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 टिंब्या, तू ये पुढच्या वेळी घरी तुला दाखवतो. तुझ्या इथल्या गँगची नावं सांग मला ज्यांच्या बरोबर तू वाढलास.
Amongst my closest friends are obviously my school friends. I passed out of Loyola High School. माझे मित्र म्हणजे ऋषिराज नाईक, इंद्रनील मुजगुले, सलील भार्गव, रुपल संचेती.
खूप किती छान मराठी बोलतोय ना श्रुतिहा.
खूप छान खूप छान. ऐक ना, मी काय म्हणते तू हिंदीत बोल ना पण त्याच्याशी.
हिंदीची चिंदी करू मी. इधर हम इराणी कॅफे मे आये हे.
नको 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 नको, तुला अजून बाकी लोक भेटायला नाही.
आणि पाव आणि बन मस्का पाव खानेवाले आहे. ए बायको बद्दल सांग.
नाही नाही, बायको मस्त आहे माझी.
अर्थातच आम्ही नाही म्हणत नाहीये,
असं लोकांना सांगायला लागतं. असं लोकांना सांगायला लागतं,
नाही तर मग घरची मुर्गी बंद होते.
नाही तर नाही, घरच बंद होतं, मुर्गी लांब गेलं.
93.5 घडेपेन.